93.5 रेड एफएमओआर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये 8:03 का टाइम हो चुका है. 8:03 मध्ये सगळ्यात आधी तर मोठी आनंदाची बातमी. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जी मंडळी जातात त्यांमध्ये ज्या लोकांना पायाचा त्रास आहे, ज्या लोकांना चढता येत नाही, ज्या लोकांना डोली करावी लागते, अशांसाठी एक प्रचंड मोठी आनंदाची बातमी. आदिशक्ती स्त्री सप्त सप्तशृंगी देवीचं दर्शन आता सुलभ होणार आहे. गडावर जाण्यासाठी ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आलेला आहे. त्याची चाचणी घेण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. केवळ 3 मिनिटांमध्ये गडावर पोहोचणं आता शक्य होत आहे लोकांना, त्यामुळे प्रचंड आनंद व्यक्त केला जातोय. व्हेरी गुड. पण खऱ्या अर्थानं जी मंडळी डोली हाकतात खांद्यावर घेऊन जातात, इतक्या वर्षांचे त्यांचे श्रम, त्या सगळ्या श्रमाला सलाम. इथून पुढे काय फ्युचर असणार आहे त्यांचं आय डोंट नो. बघूया, जसजशा ह्या प्रक्रिया सगळ्या कामाला येतील तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींमागचं काय होतं ते कळेल. उत्पादन घटलेलं आहे भाज्यांचं आणि 50% भाज्या या महाग झालेल्या आहे. हा उन्हाचा चटका आहे. अंगाची लाही लाही होती आणि उत्पादन सुद्धा कमी झालेलं आहे भाज्यांचं, त्यामुळे आपल्याला महाग भाज्या मिळत आहेत किंवा भाज्या महाग मिळत आहेत, एकच अर्थ असो. मॉर्निंग नंबर वन मध्ये आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट आहे जिचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार आहे. कोणती आहे ती जरा डिस्कस करूयात. थोडाच वेळात एक ट्रॅक प्ले करतोय. नको, 2 नाही 3 4 करूयात ना. चला 4 ट्रॅक्स प्ले करतो थोडाच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.